In Mother of Knowledge, Padmasambhava says, I am never far from those with faith, or even far from those without it. Though they do not see me, my children will always be protected by my compassion.
तर असे पद्मसंभव म्हणतात की ज्यांच्यापासून मी लांब आहे किंवा ज्यांच्यापासून मी खूप लांब नाही आहे तरी सुद्धा मला माहिती आहे की माझे जे काही मुलं आहेत ते मला ओळखू शकतील आणि मी त्यांची रक्षा करणार आहे.
Padmasambhava says, I am never far from those with faith, or even far from those without it. Though they do not see me, my children will always be protected by my compassion.
Padmasambhava म्हणतात की मी ज्यांच्यामध्ये श्रद्धा आहे माझ्याबद्दल किंवा ज्यांच्यामध्ये श्रद्धा नाही त्यांच्यापासून मी खूप लांब नाही आहे आणि जरी ते मला बघू शकले नाही तरी ते माझे मुलं आहेत नेहमीसाठी आणि माझ्या करुणेद्वारे त्यांचं नेहमी रक्षण होत राहणार आहे.
Padmasambhava says, I am never far from those with faith, or even far from those without it. Though they do not see me, my children will always be protected by my compassion.
Padmasambhava म्हणतात की मी ज्या लोकांची माझ्याबद्दल श्रद्धा आहे त्यांच्यापासून मी खूप लांब नाही आहे जरी ते माझ्यापासून लांब असले तरी ते माझे मुलं आहेत आणि नेहमी माझी जी करुणारूपी जी काय आहे माझ्या करुणेने त्यांचं मी रक्षण करणार.
My original talk explored this bond that Padmasambhava gave to us all. But learning that the talks had to be shorter, I've completely edited out that exploration. So sort of in my back pocket, I have got a talk.
तर माझा जो काय मूळ प्रवचन होता तर तो थोडासा मोठा होता पण मला जेव्हा कळलं आणि मी त्याच्यामध्ये बरीच काटछाट केलेली आहे माझा जो काही मूळ प्रवचन आहे अजूनही माझ्या खिशामध्ये आहे.
So I've been left with two elements of my relationship with Padmasambhava that I'm going to talk about today.
तर विशेषतः माझे जे काही पद्मसंभवांशी जो काही माझा संपर्क आहे तर त्याच्याबद्दलच्या ज्या दोन गोष्टी आहे तर त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे.
So the first line of the sadhana that I was given by my preceptor Anjali says to visualize an azure blue sky, a shunyata sky.
तर जी पहिली गोष्ट आहे माझे जे काही उपाध्याय आहे अंजली त्यांनी मला दिलेली होती आणि त्यांनी मला सांगितलं होतं की असे सुंदर्शन करा की एकदम स्वच्छ निळाचा आकाश आहे आणि शून्यतेची कल्पना करा.
Many of us will have that sky as the starting point to our sadhanas.
आपल्यापैकी बहुतांश लोकांचं जे काय साधना सुरू करण्याचं जो काही केंद्र आहे तो
And I want to tell you something about the quality of this sky for me, the sky from which Padmasambhava appears.
आणि जे जे निळाभोर आकाश आहे त्याचा माझ्याशी काय संबंध आहे जिथे पद्मसंभव येत असतात.
So this great expanse of blue for me is like a royal azure blue silk.
मला असं वाटते की खूप सुंदर असं एक सिल्क आहे खूप सुंदर आहे शुद्ध असं आहे.
It has texture, it has reflectiveness, it shimmers.
तर याच्यामध्ये एक खूप छान असं स्पर्श आहे खूप चांगली अशी त्याची जे काय मी त्याला बघू शकते अनुभव घेऊ शकते.
It moves and it has life.
तर तो चालत असतो नेहमी त्याच्यामध्ये जीवन आहे जिवंतपणा आहे.
It is not empty in the way we sometimes describe shunyata. It is indeed very, very full.
तर आपण कधी कधी अशी शून्यता जो काही अर्थ घेतो की ते एकदम खाली आहे पण कधी कधी आपण बघू शकतो तो पूर्णपणे भरलेला आहे परिपूर्ण असा आहे.
And I use the word silk very deliberately because silk is made up of lots of individual threads.
तर मी रेशम याचा मी उपयोग केलेला आहे जाणून बुजून उपयोग केलेला आहे कारण रेशम मध्ये बरेच वेगवेगळे जे धागे असतात त्या धाग्याने मिळून रेशम बनलेला असतो.
सो द फाइनर द थ्रेड्स द फाइनर द सिल्क
आणि जितके चांगले सूक्ष्म असे धागे असतील तेवढं चांगला मुलायम असा रेशम तयार होतो त्यातून.
When we look at the most beautiful silk, we cannot distinguish one thread from another. It's just a beautiful, solid, shimmering effect. So, when I see the sky where Padmasambhava will appear, I cannot see any individual threads, but it does have them. And there is a way to make those threads manifest into something slightly different. So one of the threads that makes up this blue is the thread of compassion. Within the richness of the blue is constantly compassion. The blue sky is shot with, it's full of unseen filaments of glorious red compassion. A glorious red, but an invisible red. So in the Padmasambhava sky, it's waiting, it's ready, and it's wishing for Padmasambhava to appear. So just as Padmasambhava can do nothing other than respond when a follower calls to him, so the sky has this same quality of responding. But at this stage, it is not the sound or Padmasambhava's name that calls. It is the turning of our minds to the Shunyata sky with compassion in view. So when you turn your mind to that sky with compassion in your heart, you speak in to those tiny threads. And just as all the Buddhas and Bodhisattvas and their goodness is ready to reach out to us, ready to reach out to us when we reach up to them, for me in my sadhana, the first reaching is when my inner part of myself looks towards compassion. And this starts off an important piece of magic of the sadhana of Padmasambhava. So those strands, those fine filaments of compassion, seemingly invisible, are enlivened, they come awake, they become instantly aware that someone is looking to them. They know someone has turned to compassion. And they have no choice At that point, they immediately gather, collect, coalesce, and form the Red Lotus. That shining red lotus made of light that will support the figure of Padmasambhava. Compassion responds to our search for it, no matter how slight. So sometimes we might miss the response that compassion gives. In the instance that lotus forms, our attention may have wandered. So I'm constantly working to make sure my attention stays in my sadhana and I see that glimpse, that wonderful red lotus at the start of my practice. I just want to expand my point about the responsiveness of compassion. I have a friend who tells me that if you're going towards a scented flower, you should smell it 3 times. This gives the flower a chance to give out its perfume. But you don't have to do this with shunyata and compassion. They're never off duty. So later today when you do the sadhana, see if you can catch sight of either the threads or the compassion as it forms into the red lotus. So I'm going to move on to the second part of my talk, which is sort of linked. It's to do with Padmasambhava. And this second part is, what does it mean to be lotus-born? Some of you may have noticed that I've put one of our Adhisthana water lilies onto the shrine. And I think you'll see why following the next part of my talk. So I want to describe a moment when I had a very brief sense of what it might be to be lotus born. As far as I recall, I have never seen a real lotus. I have been to India and I may have seen one, but I don't recall it. But I have seen plenty of water lilies, which are not exactly the same, but similar enough.
But
similar enough and beautiful enough for one to dwell on them. So a good few years ago, I was looking into a small lily pond in a small city garden, a municipal garden. This garden was in a large city. And it was a very bright sunlit day. And as any Padmasambhava practitioner would be, I was drawn to the pond and the lilies. So they were looking very beautiful. They were pale pink, looking beautiful, and many people were gathered around the ponds. Having the advantage of being a Padmasambhava follower, I think I had a slightly different eye than the other people there. So as I looked, I was asking internally these questions. How could something be born from a lotus? And what would the nature of something that is born from a lotus be? And as I looked at these lilies and asked these questions internally, I began to get a tiny inkling, just a little tickle of an answer. Now, I cannot really put that fleeting moment of understanding into any words. And try as I might, I have, with the other lilies, I've never created that same sensation. But there's no doubt it was there. I can only describe something of what I could see, feel and sense. So, we've imagined the scene, a warm, bright day, much like we had at the beginning of the week, much like we may have for the rest of today. Coming to this beautiful pool, but being surrounded by people. But on that day, the angle of the light in that moment was very particular. It seemed to be striking the petals from many different directions. And as the light struck the flower, it was as if the flower could hold the light. The petals, in fact the whole lily, seemed to be holding the light around it, just as the earth holds the air that we breathe around it. The light was caught in the lily's pull. It was held in an invisible force field, like a glow. At the same time, the light was strong enough to go through the petals.
आणि त्याच सोबत तो जो प्रकाश होता तो खूप मजबूत होता आणि खूप जोरदार होता आणि त्याच्यामुळे त्या पाकळ्यांमध्ये सुद्धा आतमध्ये तो जात होता.
And it did not pass through just one petal, nor two, but three petals.
तर तो प्रकाश फक्त एक किंवा दोन पाकळ्यांमध्ये तो गेला नाही तर तो तीन पाकळ्यांमध्ये तिथे शिरला आतमध्ये.
Each petal with a gap in between.
तर ती प्रत्येक जी पाकळी होती त्याच्यामध्ये काही अंतर होता.
So between the fact that the lily seemed to be able to hold the light within it and the character of the light that had passed through three petals, that light was exceptional.
तर मी बघू शकत होते की त्या प्रकाशाने त्या पाकळ्यांना पकडलेलं होतं आणि तो प्रकाश त्याच्यातून निघत होता आणि ते खूपच असं विशेष होतं.
It had a distinct quality.
त्याच्यामध्ये खूप फरक करणारी अशी ते एक सद्गुण होता किंवा गुण होता.
It was more than just light.
तो प्रकाशापेक्षा अजून काहीतरी जास्त होत.
It had life and magic and wonder and a strength of its own.
तर त्याच्यामध्ये जिवंतपणा होता त्याच्यामध्ये खूप आश्चर्यकारक अशा गोष्टी होत्या आणि
magic and wonder and a strength.
त्याच्यामध्ये चमत्कार होता आणि खूप मजबूत असा तो प्रकाश होता.
It seemed to have a strength, a power, a force.
आणि त्याच्यामध्ये खूप मजबूती अशी होती आणि खूप शक्ती होती त्याच्यामध्ये.
It was as if you put your hand into the light around the lily, you would receive a tiny electric shock.
तर असं वाटत होतं की जर तुम्ही त्या कमळाला किंवा एखाद्या पाकळीला जर हात लावलं तर तुम्हाला विजेचा धक्का बसू शकेल.
There was something extraordinary.
तिथे काहीतरी असं अद्भुत होतं असामान्य होतं.
Something beyond extraordinary.
आणि असामान्यतेचे पण पलीकडे काहीतरी होतं.
And I could see that something beyond extraordinary could be born in such a beautiful space.
आणि मला असं वाटलं की अशा प्रकारच्या सुंदर अशा ठिकाणी असं असामान्य काहीतरी जन्म घेऊ शकत आहे.
Something beyond this world and our and my limited conceptions.
आणि असं काहीतरी की जे ह्या जगाच्या पलीकडे आहे किंवा माझ्या आणि तुमच्या कल्पनेच्या पलीकडे आहे मर्यादेच्या पलीकडे आहे.
So quite straightforwardly, I had a tiny glimpse of an understanding.
तर सरळ सरळ सांगायचं झालं तर माझ्यामध्ये एक छोटंसं मला समज आहे समजची झलक मला मिळालेली होती.
How Padmasambhava and his bond of compassion could be born there.
आणि मला कळलेलं होतं की कशा प्रकारे जे पद्मसंभव आहे किंवा त्यांची जी काय करुणेबद्दलची जी प्रतिज्ञाबद्धता आहे ती तिथे जन्म घेऊ शकते.
Born in a lotus, in a lily. In a city pond surrounded by shoppers and tourists.
तर त्या शहराच्या एवढ्या मोठ्या तलावामध्ये ते जे लिली होते वॉटर लिली होते त्याच्यामध्ये ते जन्म घेऊ शकतात आणि अशा लोकांमध्ये की जिथे खूप सारे दुकानदार होते किंवा खूप सारे तिथे फिरणारे लोक होते.
I am never far from those with faith.
आणि श्रद्धेच्या द्वारे जर मी पाहिलं तर श्रद्धेने मी तिथून बिलकुल दूर नाही आहे.
Or even far from those without it.
आणि जे लोक दूर आहे त्यांच्यापासून पण मी दूर नाही आहे.
Though they do not see me,
तर जरी ते मला बघू शकत नसते,
my children will always be protected by my compassion.
तर माझे जे मुलं आहेत तर माझ्या करुणेने नेहमी त्यांचं रक्षण होणार आहे.
थँक्यू.